सादर करते शाहीर बाळकू फाले आणि पारखी आईनवाडी तालुका शहावाडी जिल्हा कोल्हापूर जावायाची फट फजिती तुमच्या समोर लावणी सादर होत आहे फाले आणि पारखी फाले आणि पारखी सासरवाडीला जावई पाहुणा एकदम आनंदात गेलेला आहे माऊली आणि सासूबाईनं दारामध्ये जावयाला बघतात सासूबाईचा गगनात आनंद भावेन असा झाला जावयाला आज बोलवलं आणि सासूबाई पुढे काय करत आहे पा चला
बरोबरीचा स्वयंपाक केला आंब्या मोहराचा केला भात केला या भात
माऊली सासूबाईनं आंब्या मोहराचा भात केला आणि कोंबडीचं कालवण लाडक्या जावयासाठी केलं माऊली कोंबडीच्या कालवणाला रुची आतोनात होती परत जावयाला सासूबाई काय म्हणत आहे पहा
लाडक्या जावयाला पाठ मानिला देवा लाडक्या जावयाला पाठ मांडिला
लाडक्या जावयाला पाठ मांडून सासूबाई म्हणत आहे अहो जावय बापू या पाटावरती बसा आणि जेवण करा पहा जावई काय करत आहे पहा
लाडक्या जावयाला पाठ मांडिला लाडक्या जावयाला पाठ मांडिला आतल्या कणात माऊली आतल्या कणात जी आतल्या कणात माऊली आतल्या कणात
जावयाला जेवण पद्धतीचं केलं चांगल्या पद्धतीचं करतात बघा किती सासूबाई प्रेमळ होती माऊली कोंबडीचं कालवण केलं जावयाला आजच्या खरात पाठ मांडला आपल्या मोठे फरा सासूबाईला काय म्हणत आहे पहा चढल्या
कशे व मामी धावे नाही कशे व मामी धावे नाही
कुंबडीचं कालवण मी खात नाही आणि तुम्ही माझा बोलवून कसा काय घात केला ओ मामी तो विषय मामीच्या मनाला झटका दिला मामीला आहो म्हणली जावळ बापू हे जर मला माहिती असतं तर मी कशाला कुंबडी कापली असती जावई मोठे फणस काय म्हणत आहे पहा
आधी उचलावी घाल आधी उचलावी घाल आधी उचलावी घाल आधी उचलावी घाल कशाला वाढली ताटात वाढली ताटात वाढली ताटात
जावाई बापू नाही दिसानं माझ्या घरी आला आणि मी कुंबडीच कालवण तुम्हाला केलं जेव्हा जावायला सांगितलंय मामी या माझ्या पुढे एवढी खान उचला अहो मी मालकरी जावाई आहे पहा जावायची तरा त्यावेळी सासूबाईनं काय केलं असल त्या मठामध्ये हात घालून दही जावायला वाढलं आणि पुढे कविता काय म्हणतोय पहा त्यावेळी त्या सासूबाईनं दही वाढतात माऊली त्या जावायची गमत काय झाली बघा त्याच ताटामध्ये गोडीच गोडच त्या कोंबडीच्या कालवणाचं थेंब राहिलं होत आणि त्या ताटामध्ये दही घालतात त्या जावायानं ते दही चाटताना त्या कोंबडीचा रश्याचा थेंब त्याला तोंडाला लागल्यानंतर जावायची जीव सळसळली पुढे कथानं काय म्हणतोय पहा
जेवता जेवता जावाई बुवाता माऊली जेवता जेवता जावाई बुवाता जेवता जेवता जावाई बुवाता पडला त्यावर हात पडला त्यावर हात पडला त्यावर हात पडला त्यावर हात
आणि म्हणे तो माळकरी आहे मी माळकरी आणि सासूबाईला मोठ्यापणा सांगत जावई सुटले राहू त्यावेळी काही त्या कोंबडीचं थेंब त्या ताटामध्ये साचलेलं ते एका बाजूला त्याच्या हाताला लागलं आणि त्याची जीभ शिवशिवली हो माऊली शिवशिवल्यानंतर आता बोलतोय जर परत जर महागावं तर यात हलकडपणा किती आहे माऊली म्हणून जावाई पुढे काय करत आहे पहा जर ते सासूबाईला परत कोंबडीचं कालवण जर मागितलं तर माझी काय धैर्य नाही माऊली त्यावेळी त्या जावयानं काय केलं तडातड तडातड आपल्या तोंडात मारून घ्यायला लागला पहिलीच म्हणला झग मारली त्यावेळी जावयाला रात्रभर झोप येईना हो बघा जावाई पुढे काय करताय रात्री त्याला झोपत नाही रात्री त्याला झोपत नाही विचार करी मनात हा विचार करतोय मनात जावई करतोय मनात मसाला कुठलेला उखळत ठेवला असणार रात्रभर जावायला झोप नाही माऊली रात्रभर झोप नाही त्यावेळी जावयानं रात्रीचं काय केलं पहा तरा तसाच उठला धडपडून देवा तसाच उठला धडपडून उकळले तप्या दारात माऊली तप्या दारात तप्या दारात माऊली तप्या दारात मी चौकळ हात आला जागी साठी ते माते किती जावाई नालाय काय बघा पहिला पुढ्यात जेवण वाटलेलं कोंबडीचा रस्ता त्याने खाला नाही बघा कलियुगाचे फोन काय म्हणत आहे त्यावेळी कोंबडीचा रस्ता न खाता या उखळाची म्हणला जर सासूबाईनं येऊ मसाला जर कुठला असेल तर ते उखळातच असेल म्हणून रात्रीचं चापत 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 अंधारात त्या उखळाकडे गेलं तो जावाई आणि तो उखळ साठू लागला जावाई पुढे काय करताय पा कविता दोन्ही बाजूला दोन्ही हात दोन्ही बाजूला दोन्ही हात दोन्ही वो हात बसला उकळता तिथं पुढे आणि उखळ काटतंय. जावई उखळ म्हणला जेवढा बसायला उखळ बस तेवढा साठून गायला. आणि उखळ साठता साठता त्या भादराची गमत काय झाली माऊली. आवो साठता साठता मुडकं अडकलं त्या उखळामध्ये जाऊन त्या जावईच मुडकं अडकलं. पुढे जावई काय करतोय पहा. झाली कुसमा कुसम भादराची झाली कुसमा कुसम भादराची. ऐका जरा मात है जावयाची ऐका जरा मात है ऐका जरा मात है जावयाची ऐका जरा मात है. सुटका व्हावी म्हणून झटका मारलाय जोर राहत वाटा त्या जावयाला. सासूबाईच्या घरात पत्करायला लागलाय. बघा म्हटलं आता हे मुकळ निघत नाही. आवो भरपूर पुत्ता आपलं जावाई. आणि काय केलं म्हटलं आता एक झटका मारून बघूया मुकळ निघतंय का नाही. आवो एक झटका जोरात मारल्याबरोबर काय झालं असेल. मुळा साईचं उकळ अडकली मुळा साईचं उकळ अडकले आठवल्या. त्याच्या घटस्थानात हे माऊली त्याच्या घटस्थानात हे त्याच्या घटस्थानात हे माऊली त्याच्या घटस्थानात हे. म्हणजे बळकडीचे काम असा मी सापडलो मोठ्यात. त्यावेळी तो जावाई एकदम मोठ्यात सापडण्यासारखा झाला. मोक्यात सापडल्यासारखा झाल्यानंतर आता बोलला कुठं जाया तू. बोलला आता माझी फटफजी तिथं गवत आली. आणि तो उखळ मानेमध्ये घेऊन जावाई काय करताय पहा. त्याच्यात उखळ घेऊन पळत सुटला सुटला इराणात है जावाई सुटला इराणात. पडता दिल्ली ती काय तिला हा दोन्ही दोन्ही हात वय वय झाली झाली गय झाली गय तेल विकणारी बाई त्याला रानामध्ये गावली. भेटल्यानंतर तिला त्यानं दोन्ही हात जोडलं. आवो मावशी का आवो ताई माझी एवढी सुटका करा. त्या केलेलं पुढे काय करत आहे पहा. देवा केलेली तेल सोडले देवा केलेले तेल सोडले देवा केलेले तेल सोडले. त्याच्या गणस्थानात आहे माऊली त्याच्या गणस्थानात आहे. झाली बाजाराची सुटका उकळ निघाले फळात वय वय झाली सुटका बाजाराची उकळ निघाले फळात वय वय झाली गाय झाली त्या माऊलीनं त्या जावयाची हालत बघून तेलाच हेम त्याच्या गंडस्थानामध्ये सोडलं माऊली. त्यावेळी ते उखळ एका फळात निघून बाहेर आलं आणि त्या भादराची सुटका झाली पहा. परंतु जावयाला माहिती नव्हतं पुढे काय होणार आहे.
उकळ घेऊन आला ठेवीने, उकळ घेऊन आला ठेवीने, सासू जाणलात माऊली, सासू जाणनात, सासू जाणनात ठेवीने, सासू जाणनात म्हणे चोराने उकळ चोरीने झोपे जामलात. वय वय नाही गे नाही गे आजी आजी गे
तो बाघर सासूबाईला काय लागत आहे. जावयाला विचारलं सासूबाईला, अहो हे उखळ कुठं आणलं का? अहो म्हणला सासूबाई तुम्हाला काय सांगू, म्हणला रात्रीच्या 12 वाजता चोराने उखळ चोरून नेलत. जावयानं काय सांगितलं सासूबाईला, अहो रात्रीच्या 12 टायमाला तुमच्या घरात चोरी झाली आणि हे उखळ तुमचं चोराने चोरून नेलत. चोराने चोरून येतात त्या चोराचा मी पाठचा केला, ते उकळ आणले, आता परत तुमच्या घरात आलोय. पुढे कथानं काय म्हणतंय पहा.
केला त्याचा पाठ लागे चोरांचे, केला त्याचा पाठ लागे चोरांचे. आव पाडून या दात चोरांचे, पाडून या दात. आलो उकळ घेऊन बोले मोठे फलात.
माऊली त्या जावयाची काय गत झाली बघा. अहो म्हणला मा मी तुम्हाला काय सांगू, म्हणला रात्रीच्या 12 वाजता तुमचं उकळ चोरून चोरांनी नेलं. रात्रभर म्हणला मला झोप नाही, त्या चोरांचे दात पाडून म्हणला उकळ घेऊन परत तुमच्या अंगणात ठेवण्यासाठी आलो. आणि परत त्या जावयाची फटपजीची कशी झाली बघा.
त्याला विकाया दिली नाही, त्याला विकाया व केली नाही,
म्हणजे कोणती ली, जे उखळ जावयाचं सोडविलेली ती.
त्याला विकाया व केली नाही त्याच गावात हात. जेव्हा जावयाची झाली बजी ती रंग राहावा
माऊली सांगितलं हो, सर्व्या गावात सांगितलं हे जावई लई सापट आहे. म्हणलं पहिला म्हणला माळकरी आहे, नंतर कोंबडीच थेंब पडल्या त्याला तेच लागली, आणि जावई सासूचं उखळ त्याच्या गंडसरात बसलेलं मी सोडवलं. त्या तिन्हीनं गावात येऊन सगळी अफवा पसरली माऊली. त्यावेळी सगळ्या पोरांनी गावानं तिची चेष्टा रंग रावा तिची भजी ती उडवून टाकली.
केली फटफाजी ती पुरीनी, केली फटफाजी ती पोरानी. शरमला मैनात जावई, शरमला मैनात. कवी गोपाळ सखाराम म्हणे काय तोटे का
ठिकाणी जावयाची फटफजी त्याच्या रीतीने झाली. या ठिकाणी कवित्व समाप्त होत आहे. गोलकी पट्टू सुरेश काटगावकर ऑर्गन मास्टर सकाराम शेनवडेकर आणि कोरस शंकर फडतडे वारूर अरुण कुंभार यांच्या आशीर्वादानं हा छंद चाललाय. आशीर्वाद असावा.
कोल्हापूर जिल्हा माहिती सर्वाला बैरीदेवीची कृपा ये प्रसब केल्याला शाहीर वारकुरा उभा जातो आशीर्वाद.